ください。
स्वामीजींना विचारून तू नवरात्रात घरी घटस्थापनेच्या 2 दिवस आधी स्वामीजी म्हणाले, आता 2 दिवसांनी नवरात्र सुरू होणार, तुमच्या घरी नवरात्र असतात का? मी म्हटलं, हो आमच्या घरी घट बसतात, नवरात्र असतात. त्यावर स्वामीजी म्हणाले, रोज सकाळी बरोबर 8 वाजता मी ध्यानातून उठतो आणि मग 8:05 सल्लातही मला 1 ग्लास बदाम लावलेलं दूध प्यायला देतात. 1 ग्लास दुधाला 2 बदाम उगाळून लावायचे. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत रोज सकाळी तू बदाम लावलेलं दूध मला आणून द्यायचं. बरोबर सकाळी 8:05 कमी असताना तू दूध घेऊन इथे येतस. करशील एवढं माझ्यासाठी? हे ऐकून मला खूप आनंद झाला. मी आनंदाने म्हटलो, हो अगदी आनंदाने, माझं मोठं भाग्य समजते मी हे. स्वामीजी सरलाताईंकडे पाहून पुढे म्हणाले, मी सरलाताईंनाही 1 ग्लास दुधात 2 बदाम उगाळून लावायला सांगतो, पण त्या मात्र हळूच 4 बदाम उगाळून लावतात. मी दूध पिताना ते घट्ट लागतं, मग मी त्यावरून हे ओळखतो. सरलाताईंना वाटतं, याही वयात आपला नवरा एखाद्या तरुणासारखा शक्तिमान व्हावा, दादू पेहलवान नावा. आमच्या कोकणात दादू पेहलवान नावाचा एक पेहलवान होता, त्याच्यासारखा मी पेहलवान व्हावं म्हणून सरलाताई हळूच माझ्या दुधात 4 बदाम उगाळून लावतात, पण तू मात्र 2 बदाम उगाळून लावायचे आहे. त्यावर सरलाताई म्हणाल्या, बदाम तो केवढाचा असतो आणि तो काही शेवटपर्यंत उगाळता येत नाही, त्याचा थोडा भाग तसा शिल्लक असतो, म्हणून मी 4 बदाम उगाळते, म्हणजे मग ते पूर्ण 2 बदाम एवढेच होतात. त्यावर स्वामीजी म्हणाले, ते काही नाही, 2 बदाम उगाळून जेवढे होतील तेवढेच लावायचे. घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत रोज सकाळी रंजनाच्या घरूनच मी बदामाचं दूध घेऊन येत असे. पुढे दसऱ्याच्या दिवशी स्वामीजी म्हणाले, आज तुझी देवी प्रसन्न झाली आहे तुझ्यावर, 10 दिवस रोज तू तिला बदामाचं दूध आणून देत होतीस ना. हे ऐकून लक्षात आलं की सद्गुरूंच्या ठिकाणी सर्व देवदेवता वास करून असतात आणि आपण मात्र हे भाग्य सोडून गौरी गणपतीला आणि नवरात्राला मुंबईला जाण्याचा विचार करत होतो. यानंतर मात्र कोणत्याही सणाला किंवा उत्सवाला मी मुंबईला गेले नाही. गेल्या वेळी आपण पाहिलं की स्वामीजी म्हणाले होते, गीता ज्ञानेश्वरी दासबोध यासारख्या अद्वैत ग्रंथांचा अभ्यास व्हायला हवा, त्यांचं वाचन चिंतन आणि मनन व्हायला हवं, हे फार महत्वाचं आहे. नाही तर नुसतं वाचलं ऐकलं आणि सोडून दिलं तर त्याचा काहीच उपयोग नाही, म्हणून चिंतनाला आणि मननाला फार महत्व आहे. मी स्वामीजींना विचारलं, स्वामीजी चिंतन मनन म्हणजे काय, ते कसं करायचं? स्वामीजी म्हणाले, आता समज ही ओवी तू वाचलीस किंवा श्रवणातून ऐकलीस की आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रेष्ठी, अहम आत्मा ते कधीची विसरू नये. श्रवणातून या ओवीचा अर्थ ऐकलास, पण एकदा ऐकून तो मनावर ठसत नाही, म्हणून श्रवण झाल्यावर घरी जाऊन पुन्हा ही ओवी म्हणावी, तिचा सांगितलेला अर्थ आठवावा, तो मनाशी पुन्हा पुन्हा म्हणावा, म्हणजे पक्का होतो आणि मग अहम आत्मा हे कधीची विसरू नये हे कृती धाडण्याचा प्रयत्नपूर्वक करावा, म्हणजे सतत मी सच्चित आनंद रूपच आहे याच स्मरण ठेवावं, यालाच अनुसंधान असंही म्हणतात. 6 अहम 6 म्हणजे तो, म्हणजे सच्चित आनंद रूप परमात्मा मीच आहे याचं सतत स्मरण ठेवावं. याकरता एक सोपा उपाय मी तुला सांगतो, ते नीट ऐक. आपला श्वास आणि उच्छवास सतत सुरू असतो, आपण मरेपर्यंत तो सतत चालूच राहणार. तू नीट लक्ष देऊन पाहिलंस तर आपल्या श्वासात सो आणि उच्छवासात हम असा एक नाद आहे. पहा, परमेश्वराने आपल्याला जन्मतः खरं तर ह्याचं स्मरण या नाद्याच्या रूपाने देऊन या जगात पाठवलं, पण आपण मात्र ते विसरून गेलो. श्वास घेताना सो म्हणजे तो परमात्मा आणि सोडताना हम म्हणजे मी. तो परमात्मा मीच आहे असं श्वासावरच बसवण्याचा प्रयत्न अति प्रयत्नपूर्वक करावा. हळूहळू म्हणजे कित्येक वर्षांनी बरं का त्याची आपोआप सवय होते, मग हे सारं सवयीने सहजच होत. आपण काही व्यवहार करीत असताना देखील हे सोहम सुरूच राहत, यालाच सहजावस्था म्हणतात. संत नेहमी ह्या स्थितीत असतात, पण याकरता खूप साधना खूप जिद्दीने प्रयत्न करावे लागतात. हा सर्व साधनांचा राजा आहे, ही साधनेतील कडी मेघ आहे. काही संतांनी अनुसंधानाला साधनेची गुरुकिल्लीच म्हटलं आहे. अनुसंधानाने एकदा का सोहमबोध मनावर ठसला की नंतर हळूहळू त्याचा अहम पण गळून पडतो आणि मग फक्त सहा तो परमात्माच तेवढा राहतो. मी जसा परमात्मरूप तसंच या विश्वातला प्रत्येक जीव परमात्मरूपच आहे हे कळून येतं आणि आपोआपच सारं द्वंद्वच नाहीच होतं. मग साऱ्या विश्वात एक परमात्माच भरून राहिलेला जाणवतो. अगदी आपल्या सकळ फक्त एका परमात्म्याचीच सत्ता सर्वत्र अनुभवायला येते आणि त्या सर्व व्यापक परमात्म्याशी एकरूप झालेला संत देखील परमात्म्यासारखाच व्यापक विश्वव्यापक होतो. या स्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजेच आत्मज्ञान. संतांचं जीवन हे असं असतं. हा, आज मी तुला आत्मज्ञान अगदी सोपं करून सांगितलं. एकदा स्वामीजी म्हणाले, पूर्वी मला एक जगप्रसिद्ध गायिकेचा फोन आला. त्या फोनवर म्हणाल्या, मला आपल्याकडून ज्ञानेश्वरी ऐकायची आहे. आपण खूप चांगली ज्ञानेश्वरी सांगता असं मी ऐकलंय. मला आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे, तरी आपण मुंबईला माझ्या घरी याल का? मी तुम्हाला इथे आणण्याची आणि पुन्हा घरी पोहोचवण्याची सगळी व्यवस्था करते, पण आपण माझ्या घरी यावं. स्वामीजी म्हणाले, मी असा कोणाच्याही घरी जात नाही आणि मी घरी जाऊन ज्ञानेश्वरीही सांगत नाही. त्यावर त्या गायिका म्हणाल्या, ज्ञानेश्वरी हा माझ्यासाठी पूज्य ग्रंथ आहे. मला ज्ञानेश्वरी विषयी खूप आदर आहे. रोज सकाळी रियाज झाला की मी नेमाने ज्ञानेश्वरी वाचते, पण मला ती समजल्याचं समाधान मिळत नाही. मी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या काही कॅसेट्सही काढलेल्या आहेत. मला ज्ञानेश्वरी मनापासून आवडते आणि आपणही ज्ञानेश्वरीचे चाहते आहात, अभ्यासू आहात. म्हणूनच मी आपल्याला पुन्हा ही विनंती करते की आपण एकदा तरी माझ्या घरी यावं. मला आपल्याला भेटण्याची फार इच्छा आहे. स्वामीजी म्हणाले, त्या गायिकेने ज्ञानेश्वरीचा निर्वाळा दिला, म्हणून अखेर मी तिला हो म्हटलं आणि एक दिवस मी मुंबईला तिच्या घरी गेलो. तिचं घर म्हणजे काय, अगदी आलेशान बंगला, जमिनीवर 6 इंच उंचीचा मऊ गालिचा, पाय ठेवला की एकदम आतच जायचा, घरात सगळंच वैभव, कुठेही कसलीही कमतरता नाही. तिने मला तिच्या देवघरात नेलं. देवघर म्हणजे एक मोठी खोलीच, चांदीचा देवारा, त्यात सोन्याचे देव, बाजूला सुंदर आरास, त्यात ज्ञानोबांची मूर्तीही होती. मी विचारलं, या देवांची पूजा कोण करतो? त्या म्हणाल्या, रोज सकाळी भटजी घरी येऊन पूजा करून जातात. मी म्हटलं, पण भटजीने पूजा केली तर पुण्यही त्यांनाच लागणार. त्यावर त्या भगिनी म्हणाल्या, आम्ही घरचे सर्वजण बिझी असतो, कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतो, देवांची पूजा करायला रोज कुणालाच वेळ नसतो. मग काय करणार, म्हणून भटजींना पूजा करायला सांगितली. नंतर त्यांच्या घरातील सर्व मंडळींबरोबर बोलणं झालं, खाणं झालं. मग त्या भगिनी मला त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या आणि त्यांची एक एक दुःख सांगू लागल्या. त्या म्हणाल्या, माझ्याजवळ आज भरपूर पैसा आहे, कीर्ती आहे, मान आहे, प्रसिद्धी आहे, पण मी सुखी नाही. मला बऱ्याच वर्षांपूर्वीपासून पोटदुखीचा त्रास आहे. खूप उपचार औषध केली पण काही गुण नाही. परदेशात जाऊनही इलाज केलेला पण काही उपयोग झाला नाही. काहीही खाल्लं की माझं पोट दुखतं. एवढा पैसा जवळ आहे पण मी काही खाऊ शकत नाही. माझ्या आजूबाजूला सारे जण जमले पण ते माझ्या पैशासाठी. सर्वांचं प्रेम माझ्या पैशावर आहे. आता आपणच सांगा मी काय करू. असं म्हणून त्या भगिनी एक तासभर त्यांच्या व्यथा मला सांगत होत्या. नंतर त्या म्हणाल्या, माझ्या या जीवनात संगीत आणि ज्ञानेश्वरी हाच तेवढा विरंगुळा आहे. हेच काय ते आनंदाचे क्षण. म्हणून माझी खूप खूप इच्छा आहे की आपल्याकडून ज्ञानेश्वरी ऐकावी आणि समजून घ्यावी. आपण ज्ञानेश्वरीचे अधिकारी आहात. कृपा करून आपण माझी विनंती मान्य करावी. आपण महिन्यातून दोनदा निदान एकदा तरी माझ्या घरी येऊन मला ज्ञानेश्वरी सांगावी. मी आपल्या घरी गाडी पाठवीन आणि आपल्याला नेण्या आणण्याची व्यवस्था करीन. शिवाय आपल्याला प्रत्येक वेळी मी यथोचित मानधनही देईन. त्यावर स्वामीजी म्हणाले, मी माझी ज्ञानेश्वरी अजून विकायला काढलेली नाही. मी कोणाच्याही घरी जाऊन अशी ज्ञानेश्वरी सांगत नाही आणि सांगणारही नाही. पुण्यात मी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतो. आपल्याला ज्ञानेश्वरी ऐकण्याची खरंच इच्छा असेल तर आपण तिथे यावं. त्यावर त्या भगिनी म्हणाल्या, खरंच मी आले असते आपल्या प्रवचनाला, पण काय करणार, ही प्रसिद्धी आड येते. मला असं मोकळेपणाने कुठेच जाता येत नाही, खूप अडचणी येतात. नंतर स्वामीजी तिथून निघाले. स्वामीजी म्हणाले, नंतर त्या भगिनी कधी भेटल्याही नाही आणि फोनही नाही. एक दिवस माझ्यासमोर स्वामीजी सरलातेंशी काहीतरी विषय काढून वाद करू लागले. प्रथम मी नुसतीच बघ्याची भूमिका घेतली. मग स्वामीजींनी वाद वाढवला आणि मलाही त्यात सामील करून घेतलं. मी सरलातेंच्या बाजूने बोलले. त्यावर स्वामीजी लगेच म्हणाले, वा छान, उंदराला मांतर साक्ष. मला वाटलं होतं तू इथे नवीनच आली आहेस, त्यातून तू मुंबईहून आली आहेस, इथली पुण्यातली नाहीस, तेव्हा तू तरी माझ्या बाजूला येशील. पण छे, सरलाताईंनी तुलाही आधीच पटवलंय. सरलाताईंनी तुम्हा मुलींना खायला घालून आपल्या गटात सामील करून घेतलंय. मी मात्र अशा वेळी एकटा पडतो. मी म्हटलं, पण आपण एकटे असला तरी समोरच्या साड्यांना पुरून उरता. शेवटी जय आपलाच होतो. स्वामीजी म्हणाले, कुठे माझा कुठे जय होतो. सरलाताई नेहमीच माझा पराजय करतात. सरलाताई म्हणाल्या, हो कधी केला मी तुमचा पराजय, सांगा पाहू. स्वामीजी माझ्याकडे पाहून म्हणाले, मला भगवद्गीता हातात घेऊन ती सांगत गावगांना फिरायची इच्छा होती. लग्न संसार यात मला पडायचंच नव्हतं, पण सरलातेंनी मला लग्न आणि संसारात काढलं. इथे माझा पहिला मोठा पराजय केला त्यांनी आणि नंतर मग माझ्या पराजयाची मालिकाच सुरू झाली. माझं नाव चांगलं महादेव होत. लग्नानंतर सरलातेंनी महादेवाचा माधव केला. हे सगळं ऐकत असताना सरलाताई उजव्या हाताने पदर तोंडावर धरून आणि स्वामीजींकडे पाहून गालातल्या गालात हसत होत्या. हरिओम सत्सं.